हरे कृष्णा। तर उपस्थित सर्व भक्तांचं या भागवत वर्गामध्ये स्वागत आहे। तर आजपासून बरोबर 5000 वर्षापूर्वी ज्याला परीक्षित महाराज हे राज्य करत होते, तर त्यावेळेला परीक्षित महाराज ज्यावेळेला विश्व विजयासाठी बाहेर पडले होते आणि त्यांच्या संपूर्ण राज्यामध्ये ते भ्रमण करत होते, तर त्यावेळेला त्यांना एक असं विचित्र दृश्य समोर दिसलं। एक बैल आणि गाय यांच्यावर एक व्यक्ती ज्याने राजाचा पुरुष धारण केलेला आहे, परंतु अशी अतिशय निर्घृण कृत्य करत आहे। हे पाहिल्यानंतर परीक्षित महाराजांनी त्याला विचारलं, तू आहेस कोण? त्याच्या अगोदर परीक्षित महाराजांनी जो बैल जो ज्याच्यावर ज्याचे तीन पाय तोडलेले होते, तर अशा बैलाला परीक्षित महाराज विचारत आहेत की बाबा रे, तुझी ही अशा अवस्था तुझी झाली कशी काय? तर त्यावेळेला जो बैल आहे वृषभ, ज्याला धर्म म्हटलं जातं, तर हा धर्माच्या रूपामध्ये असणारा जो वृषभ आहे याने वेगवेगळी कारणं दिली की कोण म्हणे कर्म, कोण म्हणे याच्यामुळे झालं, कोण म्हणे त्याच्यामुळे झालं, बरीच कारणं दिली त्यांनी। पण हे राजा, मला समजत नाही की ही परिस्थिती माझ्यावर अशी का आलेली आहे, त्यामुळे तुम्ही शोधून काढा। तर म्हणून परिस्थितीचा न्यायनिवाडा करणं हे केवळ राजाचं कर्तव्य असतं, प्रजेचं नसतं। फक्त राजा ठरवतो की या परिस्थितीशी काय निर्णय द्यायचा, की कसं राहायचं, तर प्रजेने फक्त फॉलो केलं जा पाहिजे, कारण प्रजेला कुठलाही अधिकार नसतो। तर म्हणून ज्याला राजा एखादा निर्णय देतो, आणि म्हणून परीक्षित महाराज त्या ठिकाणी धर्माने द्वेष नाही केला कलीचा, द्वेष न करता ते म्हणले की मला माहिती नाही या परिस्थिती माझ्या अशी का आलेली आहे। आणि परीक्षित महाराजांनी सुद्धा त्या कलीचा द्वेष नाही केला, पण त्यांचं कर्तव्य होतं, त्या कर्तव्य बुद्धी, कारण जर राजाने जर आपलं कर्तव्य पूर्ण नाही केलं तर प्रजेचं रक्षण कोण करणार? आणि म्हणून त्यांनी कलीला दंड दिला, हातामध्ये तलवार उपसली आणि कलीला मारण्यासाठी गेले। तेवढ्यात कलीने त्यांचा आश्रय घेतला, आणि आश्रय घेतल्यानंतर तो म्हणाले की हे राजा, तुमचं जे कुल आहे सर्वश्रेष्ठ आहे, आणि तुमच्या कुळामध्ये आजपर्यंत असं काही झालेलं नाही की एखाद्याने आश्रय घेतलेला आहे आणि तो आश्रय स्वीकारला नाही, म्हणून कृपया करून मला आश्रय द्या। आणि मग परीक्षित महाराजांनी त्यांना आश्रय दिला, आणि आश्रय दिल्यानंतर आणि का आश्रय दिला, तर परीक्षित महाराजांनी असं म्हटलं होतं की सार एव सारंग, म्हणजे एक भुंगा असतो ना तो सार घेतो, सार सार एव सारंग भूत म्हटलं जातं। तर तसं परीक्षित महाराजांनी सार जाणलं होतं। त्यावेळेला कित्येकांनी प्रश्न विचारले की अरे राजा, हा कली इतका भयानक असताना तुम्ही प्रवेश का दिला? तर परीक्षित महाराज हे सारग्राही होते, त्यांना सार माहीत होतं की कलियुगामध्ये जर कलीचं युग आहे, ही भगवंतांची योजना आहे, आणि कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन स्थापित करायचं आहे, जर कलीने जर एंट्रीज मारली नाही तर हरिनाम संकीर्तन कसं काय स्थापित होऊ शकतं, ही भगवंतांची योजना आहे, आणि ही परीक्षित महाराजांना माहिती होती। म्हणून परीक्षित महाराजांनी कलीचं स्वागत केलं, स्वागत म्हणजे एंट्री देऊन टाकली, आश्रय दिला। आणि बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की परीक्षित महाराज विचारले की हे राजा, तुम्ही असं का केलं? ते म्हणले, काही काळजी करू नका, तुम्ही जर नाव घेतलं भगवंतांच्या पवित्र नावाचा, जर तुम्ही जप केला तर कली तुम्हाला काही करू शकणार नाही। आणि असं बोलल्यानंतर कली पाठीमागच होता, आणि तो म्हटला, कसं नाव घेत आहे ते मी बघतो। आणि आज आपण पाहतोय की जी परिस्थिती आता आपल्याकडे आलेली आहे ती अशीच आहे ना, की ज्या परिस्थितीमध्ये ऍक्च्युअली कलीचं हे काय म्हणतात एक वेगळं रूप आहे, की ज्या रूपामध्ये आपल्याला भक्तीपासून खूप दूर नेण्याचा प्रयत्न करतोय। तर म्हणून साधकाचं हे कर्तव्य आहे की किती जरी प्रतिकूल परिस्थिती असेल, तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या शरीराचं रक्षण आणि आपल्या आत्म्याचं रक्षण करणं फार गरजेचं आहे। तर प्रशासन आपल्या शरीराचं रक्षण करतंय, म्हणून प्रशासनाचे नियम पालन करायला पाहिजे, आणि भगवंत आपल्या आत्म्याचं रक्षण करतायत म्हणून भगवंतांचे नियम पालन करायला पाहिजे। म्हणजे जीवन जगणं सुद्धा कठीण होऊ शकतं हे आजकाल कळते आपल्याला. आता मी आपल्याला वाटतं भक्तीच कठीण आहे, भक्तीबरोबर जगणं सुद्धा कठीण आहे. तर म्हणून प्रशासनाने जे काही नियम दिलेले आहेत शरीराच्या रक्षणासाठी, ह्या सर्व नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. त्याचबरोबर भगवंतानी काही जे घालून दिलेले नियम आहेत त्यासाठी, कशासाठी, आत्म्याच्या रक्षणासाठी, तेही आपण पालन करणं फार गरजेचं आहे. तर विशेष करून इथे जो हा श्लोक आहे, या श्लोकामध्ये आता मत्स्य अवतार परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना मत्स्य अवतार भगवंतांनी जो घेतलेला आहे याविषयी जिज्ञासा करत आहेत. आणि विशेष करून या श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी वर्णन करतायत की भले भगवंत हे कोणत्याही योनीमध्ये जर येतील तरी हे भगवंत हे दिव्य असतात. भगवंतांचं जे रूप आहे हे दिव्य असतं. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतायत की जे मूढ लोक आहेत, अवजानांती मा मूढा, जे मूढ लोक आहेत यांना भगवंतांचं जे रूप आहे हे समजत नाही, त्यांना ते भौतिक समजतात. तर म्हणून संपूर्ण शुद्ध शास्त्र वाचल्यानंतर, शास्त्र म्हणत नाही, शास्त्रामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत, कर्मशास्त्र आहे, ज्ञानशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, भक्तिशास्त्र आहे, पण ज्यावेळेला आपण भक्तिशास्त्र वाचतो, भक्तिशास्त्र वाचल्यानंतर त्या साधकाला एक निश्चित कळायला पाहिजे, ते म्हणजे काय की संपूर्ण भक्तिशास्त्र वाचल्यानंतर मला हे भक्तिशास्त्र काय शिकवतं हे जर कन्क्लुजन त्याचं असेल तर खऱ्या अर्थाने त्याने भक्तिशास्त्र वाचलेलं आहे. आणि कन्क्लुजन काय असायला पाहिजे, आपले आचार्य एकच सांगतात की संपूर्ण जे काही शुद्ध भक्तीची शास्त्र आहेत ही शुद्ध भक्तीची शास्त्र आपल्याला एकाच गोष्टीसाठी प्रेरित करतात, ती म्हणजे भगवंतांशी माझा संबंध प्रस्थापित करणं, दुसरं काही नाही. बाकीची शास्त्र कशी आहेत, बाकीची शास्त्र अशी आहेत की जिथे भगवंतांशी संबंध प्रस्थापित केला जात नाही तिथे फक्त काय असतं, तिथे भगवंतांच्या माध्यमातून इंद्रिय तृप्ती करण्याकडे प्रवृत्त केलेलं आहे. आणि म्हणून व्यासदेव ज्यावेळेला संपूर्ण शास्त्रांची रचना केल्यानंतर, व्यासदेव ज्यावेळेला नैराश्यामध्ये होते आणि त्यांना समजलं नाही की मी मला दुःख का होतंय, ह्या संपूर्ण शास्त्रांची रचना मी जीवांच्या हिताकरता केलेली आहे पण तरी सुद्धा मी दुःखी का, मी कष्टी का. आणि ज्यावेळेला नारद मुनी तिथे येतात आणि नारद मुनी सांगतात की तुमच्याकडून एक गडबड झालेली आहे, काय, तुम्ही भगवान श्रीकृष्णांना प्रस्तुत केलेले आहेत पण लोक भगवान श्रीकृष्णांच्या भगवंतांची मदत घेऊन लोक इंद्रतृप्ती करतील. म्हणजे काय, इंद्रतृप्ती करण्यासाठी भक्तीचा आश्रय घेतील आणि जशी त्यांची इंद्रतृप्तीची इच्छा पूर्ण होते किंवा ते फळ मिळालं की भगवंतांना सोडतील आणि फळ घेऊन बसतील. ही मोठी चूक तुम्ही केलेली आहे. आणि तुम्ही एक अधिकारी व्यक्ती आहात, व्यासदेव के साधारण नव्हते, तुम्ही एक अधिकारी व्यक्ती आहेत आणि तुमचं नाव घेऊन लोक म्हणतील व्यासदेवांनी सांगितले, व्यासदेवांनी सांगितले, व्यासदेवांनी सांगितले, म्हणजे भगवंतांचा उपयोग करून लोक इंद्रतृप्ती करतील. ही मोठी चूक तुमच्याकडून घडलेली आहे. म्हणून तुम्ही एक असं शास्त्र लिहा की त्या शास्त्रामध्ये एकच उद्देश निघाला पाहिजे की मला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचा आहे, अन्य अभिलाषिता शून्य. म्हणून कर्म, ज्ञान आणि योग भले हे भक्तीचे शास्त्र, म्हणजे इथे भक्ती थोडीफार दिलेली आहे नाही असं नाहीये, पण इथे भक्तीचा उपयोग कशासाठी आहे, मला माझं फळ पाहिजे. फळ मिळालं हे सगळे जे कर्मी, ज्ञानी, योगी काय करतात, फळ घेतात आणि भगवंतांना विसरतात. पण भक्तियोग हा असा आहे, भक्तियोगामध्ये भगवंतांच्या आपण आश्रय घेऊन आपण भगवंतांशी संबंध प्रस्थापित करतो. कशासाठी, मला कायमचं भगवंतांच्या बरोबर राहायचं आहे. म्हणून एखादा जर शुद्ध भक्तीच्या मार्गावर एखादा साधक जर चालत असेल तर शुद्ध भक्तीचं शास्त्र आपल्याला एकच शिकवतं की आपल्या जीवनाचं ध्येय आहे ते म्हणजे मला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचा, बाकी काही नाही. आणि म्हणून जर मला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचा असेल तर भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्यामध्ये कोणकोणते अडथळे आहेत, आज आपण ह्या अडथळ्याविषयी चर्चा करूया की जर मला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचा असेल तर कुठले कुठले असे अडथळे आहेत की ज्याच्यामुळे मी भगवंतांशी संबंध प्रस्थापित करू शकत नाही. तर श्री भक्तिविनोद ठाकूर यांनी शिक्षाष्टक वर त्यांची जी कॉमेंट्री लिहिली, टिप्पणी लिहिली, तर त्यांनी पहिला जो श्लोक आहे, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम, श्रेयो कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधु जीवनम आनंदम बुद्धिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम सर्वात्म स्वपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम। तर जे त्यांनी सगळ्या श्लोकावर टिप्पणी लिहिलेली आहे, पण पहिला जो श्लोक आहे ह्या पहिल्या श्लोकावर ज्यावेळी ते टिप्पणी लिहित आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एका साधकाच्या जीवनामध्ये जो साधक श्रद्धेपासून ज्यावेळी तो प्रेमापर्यंत जातो तर त्याला प्रेमापर्यंत पोचण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये सात प्रकारचे अडथळे येतात, आणि म्हणून असं म्हणतात की सेवन बेनिफिट्स ऑफ होली नेम। तर ज्यावेळेला सेवन बेनिफिट्स म्हणलं जाईल फायदे, ते फायदे म्हणजे काय, प्रत्येक फायदा एक एक अडथळा काढत बाहेर चाललेला आहे। तर म्हणून आज आपण पाहूया की माझ्या आणि भगवंताच्या मध्ये कोणकोणते अडथळे आहेत, जोपर्यंत हे अडथळे मी दूर करत, मी म्हणजे मी नाही तर सगळं काही नामप्रभू करतील। आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला फक्त नामप्रभूंचा आश्रय घ्यायचा आहे। जो व्यक्ती नामप्रभूंचा आश्रय घेईल नामप्रभू स्वतः त्याच्या जीवनातून भगवंताची म्हणजे नामप्रभूंशी जे काही संबंध प्रस्थापित करणे जे काही अडथळे आहेत ते स्वतः नामप्रभू दूर करतील। आपले एकच कर्तव्य आहे ते म्हणजे हरिनामाचा आश्रय घेणे, बाकी काही नाही। तर म्हणून ज्यावेळेला आपण नामजप करत असतो ना त्यावेळेला म्हणतात ना की एक प्रेयरफुल मूड असावा, म्हणजे प्रार्थनात्मक जप असावा। तर प्रार्थनात्मक जप म्हणजे काय, भगवंताने एकच प्रार्थना करायची, नामप्रभू मी जे जप करतोय ना माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे, मला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आहे। हा उद्देश ठेवून ज्यावेळेला एक साधक जप करत असतो त्याला भगवंताने ह्याला माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचा ना, ठीक आहे याच्या मार्गामध्ये जे जे काही अडथळे आहेत ना हे स्वतः मी दूर करेन। म्हणून म्हणतो ना आपण म्हणतो ना की शुद्ध जप म्हणजे काय, शुद्ध जप म्हणजे असं आहे काय की हृदय शुद्ध झाल्यानंतर शुद्ध जप येणार। आता हृदय शुद्ध झालं तर शुद्ध जप म्हणू तर मला वाटत नाही की या जन्मामध्ये आपण जप करू म्हणून शुद्ध। तर शुद्ध जप याचा अर्थ काय की शुद्ध इच्छा, स्वभाव भले काही इच्छा देत असेल देऊ देत, पण माझी श्रद्धेतून इच्छा काय पाहिजे, जप करताना एकच आपली भावना पाहिजे की हे नाम प्रभू मला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आहे, माझा दुसरा काही उद्देश नाहीये। हा एकमेव उद्देश घेऊन ज्यावेळेला साधक हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आणि नाम प्रभूंचा तो आश्रय घेतो त्यावेळेला नाम प्रभू त्याच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत जे अडथळे त्याला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करून देत नाहीत हे सगळे अडथळे नाम प्रभू स्वतः काढून टाकतात। शुण्वता स्वकता कृष्ण पुण्य श्रवण कीर्तनात हृदयस्थ ही अभद्राणी विधुनोती सुरुत सताम। तर धुनोती म्हणलेलं आहे, नाम प्रभू काय करतात जे कानाद्वारे प्रविष्ट करणरंध्रेन कानाद्वारे जे हृदयामध्ये प्रवेश करणार आहेत, हा तर जे जे काही अडथळे आहेत नाही स्वतः हरे कृष्ण महामंत्र नाम प्रभू आपल्या जीवनातून काढून टाकतात। तर आपण पाहूया की एका साधकाच्या जीवनामध्ये अडथळे कोणकोणते आहेत। तर पहिला अडथळा आहे ते म्हणजे त्याच्या भौतिक इच्छा। भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये वर्णन करतात की ज्यावेळेला अर्जुन विचारतो की सगळ्यात भयानक शत्रू कुठला, तर भगवान म्हणाले काम। काम म्हणजे काय, इच्छा, भौतिक इच्छा। कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा, सगळ्यात महापापी भयंकर असा शत्रू काय आहे, ते म्हणजे भौतिक इच्छा। तर पहिला अडथळा माझा आणि भगवंतांशी संबंध प्रस्थापित का होत नाही, कारण माझ्या हृदयामध्ये भरपूर भौतिक इच्छा आहेत। मग ह्या इच्छा वेगवेगळ्या रूपामध्ये असतील। इच्छा म्हणजे काय, इच्छा म्हणजे की जी माझ्या मनाला बरी वाटते आणि भगवंतांशी सेवा करण्यासाठी ती नको म्हणते त्याला इच्छा म्हणतात। थोडक्यात त्याला आपले आचार्य म्हणतात की अनर्थ। अनर्थ म्हणजे काय, अनवॉन्टेड डिझायर, म्हणजे ज्या इच्छा कशा आहेत, अनवॉन्टेड म्हणजे काय, ज्या गरजेच्या नाही आहेत पण येतात, आणि ज्या इच्छा त्यामुळे मी भगवंताशी संबंध प्रस्थापित करू शकत नाही। आणि याच इच्छाला दुसऱ्या शब्दात दिलेले राग आणि द्वेष। राग द्वेष म्हणजे काय, आसक्ती आणि अनासक्ती। मला जी गोष्ट आवडते त्याप्रती आसक्ती आणि मला जी गोष्ट आवडत नाही त्याच्याप्रती अनासक्ती. तर राग आणि द्वेष किंवा लाईक आणि डिसलाईक ह्याचे जे सगळे इम्प्रेशन जे घेऊन आपण बसलेले आपल्या हृदयामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, हा पहिला अडथळा आहे की मी भगवंतांशी संबंध प्रस्थापित करू शकत नाहीये. कारण ज्या ज्या वेळेला मी भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी जातो ना, त्या त्या वेळेला काय होतं, हे राग द्वेषाचे जे काही इम्प्रेशन आहे त्याच्यामध्ये संपूर्ण स्वभाव जो बनलेला आहे ना, स्वभाव म्हणतो का करतोय, कशासाठी करतोय, कुणी सांगितलंय, इतके दिवस जप कर तुला काय मिळालं, सोडून दे, इकडे बघ बाहेर किती सगळं भरभरीत आहे, आता नाही म्हणा पण पण आहे भरभरीत, लोक करतायत, इंद्रिय तृप्ती करतायत, इतकी परिस्थिती भयानक असेल लोक इंद्रिय तृप्ती करतायत. तर इंद्रिय तृप्ती ना, इंद्रिय तृप्तीचे अनुभव ऍक्च्युली ना, आपलं चित्त मलिन आहे. मलिन कशा नाही, आपले आचार्य सांगतात आपलं चित्त मलिन कशामुळे आहे, आपलं चित्त मलिन झालेलं आहे भौतिक इच्छा घेऊन घेऊन अनुभव साठवलेत मी, आणि अनुभव इतके भयानक असतात की शास्त्राचे किती जरी पुरावे आपण दिले, किती जरी बोललं शास्त्र, अरे हे तुझ्या चुकीचं, ते म्हणतो चुकीचं आहे, अरे मी अनुभव घेतलं तू काय सांगतोयस, समजलं. तर आपली जी चेतना जी मलिन झालेली आहे ना, त्याचं पहिलं कारण आहे की आपण इंद्रिय तृप्तीचे आपल्या मनासाठी अनुकूल जे अनुभव आहेत ना, ते सगळे स्टोअर केलेले आहेत, आणि याला म्हणतात इम्प्रेशन्स. आणि असे असंख्य इम्प्रेशन्स आपल्या हृदयामध्ये भरलेले आहेत, चित्त पूर्णपणे मलिन झालेलं आहे, आणि म्हणून आपला स्वभाव त्याने पूर्णपणे दूषित झालेला आहे, आणि त्यामुळे मी भगवंतांशी संबंध प्रस्थापित करू शकत नाही. आणि म्हणून नामप्रभू म्हणतात, अच्छा ठीक आहे का, तुझा स्वभाव, तुझं चित्त, तुझे इम्प्रेशन तुझ्या आणि माझ्यामध्ये आहेत, ठीक आहे, चेतो दर्पण मार्जनम. तर अडथळा काय आहे, अडथळा आहे माझा दूषित स्वभाव. तर पहिला हरिनामाचा पहिला फायदा काय आहे, पहिला फायदा हा आहे की हरिनाम प्रभू चेतो दर्पण मार्जनम, आपल्या चित्तामध्ये जे काही अनर्थ आहेत ह्या सर्व अनर्थ काय करतात, धुनोती, धुऊन टाकतात, पूर्णपणे साफ करून टाकतात. तर म्हणून पहिला फायदा हरिनामाचा कुठला आहे, अनर्थ निवृत्ती, त्याला म्हटलेलं आहे चेतो दर्पण मार्जनम. आणि साधकाने पहिला प्रयत्न इथे करायला पाहिजे. आता आपण ज्याला पुढे पुढे पाहू ना, आपण एकदम पुढे जाऊ आणि नंतर मागे येऊ, का, कारण पुढे गेल्यानंतर कळेल की पुढचं फार सोपं होतंय, पण अवघड कुठं आहे, अवघड इथं आहे. कसं, तर आपण एक एक बेनिफिट घेत जाऊ, एक एक अडथळा घेत जाऊ, पुढे जाऊ आणि मग परत येऊ अनर्थ निवृत्तीकडे, मग समजेल की अनर्थ निवृत्ती किती भयानक आहे. ठीक आहे, तर ज्यावेळेला अनर्थ निवृत्ती होते तर पुढची स्टेज आहे की ज्यावेळेला भगवंत चेतो दर्पण मार्जनम करतात, चेतो दर्पण मार्जनम केल्यावर अनर्थ निवृत्ती होते, आणि अनर्थ निवृत्ती झाल्यानंतर येते निष्ठा. निष्ठा म्हणजे काय, की जिथे खऱ्या अर्थाने रजो आणि तमोगुणाचं प्राबल्य त्याच्या जीवनामध्ये नाहीये. म्हणजेच काय, अनर्थ निवृत्ती म्हणजे काय, रजो आणि तमोगुणातून ज्या काही इच्छा प्रकट झालेल्या त्याला अनर्थ म्हणतात, आणि रजो आणि तमोगुणाचं प्राबल्य त्याच्या जीवनामध्ये नसल्यामुळे भगवंतांनी त्याला, म्हणजे त्याच्या त्याच्या भजनाच्या शक्तीमुळे तो आता निष्ठा स्तरावर आरूढ झालेला आहे, आणि निष्ठा स्तरावर आरूढ झाल्यामुळे त्याचं निष्ठेने भजन चालू झालेलं आहे. आणि ज्यावेळेला भगवान बघतात की अरे हा व्यक्ती इतक्या निष्ठेने भजन करतोय, तर मग हरिनाम आपल्याला, नामप्रभू आपल्याला दुसरं बेनिफिट देतात, ते म्हणजे रुची. आणि ज्याला रुची देतात त्याला अडथळा काय निघतो, अडथळा हा निघतो की मला नामामध्ये रुचीच नाहीये, बरोबर. तर ज्यावेळेला रुची दिली जाते त्याला अडथळा काय आहे, अडथळा आहे भव महादावाग्नी निर्वापनम. भव महादावाग्नी निर्वापनम म्हणजे काय, तर जे काही त्रिविध क्लेश आहेत ना या भौतिक जगामध्ये, हे सगळे त्रिविध क्लेश हे कशामध्ये येतात, भव महादावाग्नी निर्वापनम. तर ज्यावेळेला व्यक्तीला रुची मिळते ना, त्यावेळेला त्याला तहान लागली, भूक लागली, त्याला एवढा त्रास होत नाही. जसं परीक्षित महाराज 7 दिवस ऐकत बसले होते, ऐकत बसले होते पूर्णपणे निरंतर, का ऐकत बसले होते, कारण ते भव महानावाग्नी निर्वापनचा पूर्ण निर्वात, म्हणजे पूर्णपणे जे दावाग्नी आहे, दावानल म्हणतात, त्रिविध क्लेश, त्यांच्यावर कसलाच फरक पडला नाही. जसं आपण पाहतो की एखाद्याला एका गोष्टीमध्ये रुची असते, रुची, तर ज्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये रुची, रुची म्हणजे काय, एखाद्याला खाण्यामध्ये पिण्यामध्ये किंवा एखाद्याला मोबाईल पाहण्यामध्ये रुची असते, तो असा काय पाहत बसतो ना, मान दुखली तर इकडे तिकडे बघणार नाही तो, मान दुखते त्याला कळत नाही, मान अवघडले त्याला कळत नाही का, त्याला त्रास होतोय. भव महादावाग्नी निर्वापनम, म्हणजे भव महादावाग्नी, त्या दावाग्नीमध्ये आहे तो, त्याचे पाठ अवघडते, मान अवघडले, बाहेर काय चाललंय त्याला काही कळत नाही का, कारण त्याला रुची मिळालेली आहे. हाच सिद्धांत इकडे येतो, ज्यावेळेला नामामध्ये रुची मिळते ना, त्यावेळेला तो व्यक्ती बाहेरची सगळी दुनिया विसरून जातो. ते क्लेश त्याच्यावर आघात करतायत, असं नाही की त्याला तो क्लेशातून मुक्त होतोय, क्लेश आहेत त्याच्या जीवनामध्ये, पण त्याच्यावर त्याचा फरक पडत नाही का, कारण त्याला रुची मिळालेली आहे. म्हणून सेकंड बेनिफिट ऑफ होली नेम, दुसरा फायदा काय आहे, भव महादावाग्नी निर्वापण का मिळते, कारण नाम प्रभू त्याच्या जीवनामध्ये रुची देत आहेत. ज्याला त्याला रुची मिळते, टेस्ट मिळते. आता प्रॉब्लेम काय, आपल्याला टेस्टच नाहीये, आपली टेस्ट वेगळी आहे, आपली रुची वेगळी आहे. आपल्याला जेव्हा नामाशी, नामाची रुची येईल, भगवंताचे नाम रूप कथा यांची जी रुची येईल ना, त्यावेळेला हे भौतिक जगातले जे त्रिविध क्लेश आहेत ना, त्या व्यक्तीला काही करू शकत नाहीत. तर म्हणून भक्तिविनोद ठाकूर लिहित आहेत की दुसरा जो क्लेश आहे तो म्हणजे भव महानावाग्नी निर्वापनम, हा अडथळा आहे, हा भगवंत दूर, नामप्रभू स्वतः दूर करतात, कसं, रुची देऊन. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे बेनिफिट आहे त्याला म्हणलेलं आहे की श्रेयो कैरव चंद्रिका वितरणम. श्रेय, श्रेय म्हणजे शुभ, कैरव चंद्रिका, चंद्राच्या प्रकाशामध्ये एक विशेष प्रकारचं फूल असायला, लिली म्हणतात, लिली. तर ते लिली आहे ना, जसा चंद्रप्रकाश आहे तसं उमलतं पूर्णपणे. तर भक्तिविनोद ठाकूर लिहित आहेत की ज्या वेळेला व्यक्ती हा, तो आता त्याच्याकडे रुची आलेली आहे आणि तो रुचीने निष्ठेने तो भजन करत दिलेला आहे, तर त्याच्या जीवनामध्ये श्रेयो कैरव चंद्रिका वितरणम, तर त्याच्या जीवनामध्ये सगळे चांगले शुभ गुण यायला चालू होतात. होतात म्हणजे भगवंत ते देतात, आणि त्यातला सगळ्यात गुणांचा जो काय म्हणू शकतो आपण, शिरोमणी, हा गुणांचा शिरोमणी काय, की त्यावेळेला भगवंतांची सेवा करण्याची उत्कट इच्छा त्यावेळेला येते. कधी, त्याला म्हणलेलं आहे आसक्ती. आपण अनर्थ निवृत्तीच्या टप्प्यामध्ये विचार काय करतो, मला भगवंताची सेवा करण्याची इच्छा आहे पण ठीक आहे, नाही मिळाल तर नाही मिळाल, मिळाल तर बघू, हा ठीक आहे. त्यावेळेला, कारण सर्व गुण, ऍक्च्युली गुण हे निष्ठा स्तरापासून गुण यायला चालू होतात, पण गुणाचं जे पूर्णपणे गुण कधी प्रकट होतात, आसक्तीच्या स्तरावर, जिथे म्हणजे श्रेयो कैरव चंद्रिका वितरण, आणि त्या गुणांचा जो शिरोमणी काय आहे, भगवंतांची सेवा, भगवंतांच्या संतुष्टीसाठी मला भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याची उत्कट इच्छा त्याच्या हृदयामध्ये जागृत होते. त्याला काय म्हणलेलं आहे, कि ते कितवं तिसरं ना, तिसरा अडथळा इथं निघतो, तो म्हणजे काय, की सेवा करण्याची इच्छा नाही. हा अडथळा आहे ना, संबंध प्रस्थापित करायचा आहे पण सेवा म्हणली म्हणतो मला नको, सेवा सोडून बोला प्रभू, बाकी काय चालेल का. हा अनर्थ आहे आपल्या हृदयामध्ये, हा अडथळा आहे. मला एखाद्याशी जर संबंध प्रस्थापित करायचा असेल तर मला त्याची सेवा करावी लागेल, बरोबर, आणि सेवा किती, भरपूर सेवा करायला, पण सेवा करण्याची इच्छाच माझ्याकडे नाहीये. तर म्हणून नामप्रभू काय करतात, तिसरी गोष्ट देतात, ते म्हणजे काय, श्रेयो कैरव चंद्रिका वितरणम, त्याच्या जीवनामध्ये आसक्ती स्तरावर भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याची उत्कट इच्छा जागृत होते. तर हे तिसरं बेनिफिट आहे की सगळ्या क्वालिटी डेव्हलप होतात त्याच्यामध्ये, ही क्वालिटी शिरोमणी, सर्व गुणांचा शिरोमणी आहे, की भगवान श्रीकृष्णांची उत्कट इच्छा, सेवा करण्याची उत्कट इच्छा. ह्याच्यामुळे तिसरा अडथळा होता की मला भगवंताची सेवा करण्यामध्ये रस नाहीये किंवा सेवा करण्याची इच्छा नाहीये. म्हणून आता जी आपण सेवा करतो ती कशी आहे, ती बलोत्पादिक आहे. आपण जर श्रवण बंद केलं ना, अजिबात श्रवण नाही करायचं, किती दिवस सेवा करतो बघू देत, नाही जास्त दिवस सेवा करू. आपण काय करतो, श्रवण करतो, अरे ऐकलं मी, मला सेवा करायची म्हणून जातो, जोपर्यंत बॅटरी चार्ज आहे तो पण करतो करतो करतो, डाऊन झाली की म्हणतो काय केली सेवा, पण काय रस नाही आला का, कारण बल जास्त दिवस राहत नाही. म्हणून जोपर्यंत आपण त्या स्तरावर जात नाही तोपर्यंत बलोत्पादिका, आपण बाहेरून काय करायला लागतं, श्रवण करा. म्हणून साधकासाठी श्रवण महत्वाचं आहे, श्रवण महत्वाचं आहे, श्रवण महत्वाचं, एवढं का लिहिलेलं आहे, यासाठी लिहिलंय. ठीक आहे. तर तिसरं आहे की इच्छा नाही, सेवा करण्याची इच्छा नाहीये. तर तिसरं बेनिफिट आहे की सेवा करण्याची उत्कट इच्छा भगवान देतात. त्याच्यानंतर चौथं आहे विद्यावधू जीवनम. विद्यावधू जीवनम म्हणजे मी भगवान श्रीकृष्णांची सेवा करतोय पण मला माहिती नाही की माझा संबंध काय आहे त्यांच्याशी. म्हणून विद्या वधू, वधू म्हणजे काय, जिथे वर असतं ना तिथे वधू असते, जिथे वर असतो तिथे वधू त्याच्या मागणं जाते. तसं जिथे नाम प्रभू आहेत ना, नाम हे त्यांची तुलना वराशी केलेली आहे, एका पतीशी केलेली आहे. जिथे नाम प्रभू पुढे आहेत ना तिथं विद्या, विद्या म्हणजे ज्ञान बरोबर मागणं आपोआप जातं. तर कोणतं ज्ञान होतं त्याला, त्याला म्हणलेलं आहे भावस्तर. ह्या सगळ्या हायर गोष्टी आहेत, पण आपण परत अनर्निवृत्तीकडे येणार आहे म्हणून म्हटलं ना की आपण पुढे जाऊन परत मागे येऊ. तर भावस्तरावर त्या व्यक्तीला समजतं की माझा भगवान श्रीकृष्णांशी कोणत्या रसामध्ये संबंध आहे, त्याला संवित पोटेन्सी म्हणतात. की तिथे ती जागृत होते, त्याला कळतं की मी दास्य रसात आहे, मी शांत रसात आहे, की मी साख्य रस आहे, तो रस त्याला समजतो. म्हणजे काय, त्याला त्या ठिकाणी समजलं ऍक्च्युली. अडथळा काय आहे, अडथळा हा आहे की तो करतोय सेवा भगवान श्रीकृष्णांची, पण त्याला समजत नाही माझा संबंध काय आहे, कळतच नाही. तर चौथं ना, चौथं बेनिफिट, चौथं की त्याला समजतं की माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे. त्याला म्हणलेलं आहे विद्या वधू जीवन, हा भावस्त झालं. या स्तरावर आता संबंध मिळालेला आहे, पण पाचवं काय, आनंद मिळेना अजून. आपण काय म्हणतो, मला आनंद मिळेना, आनंद कुठे मिळतोय? ऍक्च्युली आनंद त्या स्तरावर मिळतोय. ते म्हणले की आनंदम बुद्धिवर्धनम, पाचवी गोष्ट आहे, पाचवा अडथळा आहे की मला आनंद मिळेना सेवेमध्ये. तर नामप्रभू म्हणतात ठीक आहे, हाही अडथळा मी दूर करतो. तर भावस्तरावरच लादिनी शक्ती प्रकट होते आणि तिथे त्याला नामप्रभू त्याच्या जीवनामध्ये आनंद देतात. त्याला म्हणलेलं आहे आनंदम बुद्धिवर्धनम, पाचवी गोष्ट. आता आनंद मिळतोय, पण सहावा अडथळा काय, पण तो पिरियडिक आहे. पिरियडिक म्हणजे काय, कधी मिळतोय कधी मिळत नाही, कधी मिळतोय कधी मिळत नाही, स्टेडी नाहीये. मग अडथळा काय आपला, की आनंद मला पूर्णपणे का मिळत नाही. मग नामप्रभू म्हणतात ठीक आहे, हा अडथळा दूर करतो, पूर्णामृत स्वादनम, पूर्णपणे प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम. प्रत्येक पदाला, इकडे कसं होतं, आनंद आहे पण ठराविक वेळ आहे, ठराविक वेळ नाहीये. पण आणखीन तो पुढे गेल्यानंतर त्याला प्रत्येक पदाला, म्हणजे तो जो आनंद आहे तो स्थिर राहतो, कॉन्स्टंट त्याच्या जीवनामध्ये राहतो. हा आहे सहावा अडथळा, ठीक आहे. आणि शेवटचा जो अडथळा आहे, त्याला म्हणलेले सर्वात्मस्वपनम. सर्वात्मस्वपनम म्हणजे काय, की तिथपर्यंत हा प्रेमसर आहे, तिथपर्यंत साधकाच्या हृदयामध्ये स्वार्थीपणा थोडा तरी असतोच. तर त्या स्तरावर सर्वात्मना स्वप्नम म्हणजे काय, की तिथे पूर्णपणे तो निस्वार्थ बनतो, त्याचा सगळा स्वार्थपणा निघून जातो. तर स्वार्थी भावना हा सातवा अडथळा आहे, आणि भगवंत काय करतात, तो अडथळे दूर करतात आणि पूर्णपणे त्याला निस्वार्थ बनवतात, स्वार्थ काहीच राहत नाही. तर अशा पद्धतीने हे सात जे अडथळे नामप्रभू दूर करत 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 सात फायदे देत आहेत. पहिला फायदा काय, तर अनर्थ दूर करत आहेत. दुसरा आहे रुची देत आहेत, भव महादावाग्नी निर्वापनम. तिसरा आहे आसक्ती देत आहेत, गुण देत आहेत आपल्याकडे काय, भगवंतांची सेवा करण्याची उत्कट इच्छा. चौथा आहे की आनंद मिळत नाही, नाही सॉरी ज्ञान, त्याला संबंध समजतो की माझा संबंध काय, मी कुठल्या रसामध्ये आहे. त्यानंतर पाचवा आहे की आनंद मिळत नाही, तर आनंद देतात पण आनंद पूर्ण वेळ नसतो. सहाव्या स्थितीत त्याला पूर्ण वेळ आनंद मिळतो. आणि सातव्यामध्ये त्याचं हृदय पूर्णपणे शुद्ध होतं आणि त्या शुद्ध हृदयामध्ये कसलाच स्वार्थीपणा नसतो. ते पूर्णपणे म्हणतो की आश्लिष्य वा पादरता पिनिष्ट माम, पूर्णपणे. तर अशा पद्धतीने भगवंतांच्या सेवेमध्ये जेव्हा आपण लागतो, किंवा आपल्याला आपला जीवनाचा उद्देश आपण ठेवतो की मला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचं आहे, तर भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी हे सात अडथळे आहेत. ज्यावेळेस सातच्या सात अडथळे दूर होतात ना, त्यावेळेला पूर्ण रूपाने मी भगवंतांशी संबंध प्रस्थापित करू शकतो. पण सगळ्यात साधकाचा जो प्रयास आहे ना, तो कुठे पाहिजे माहिती आहे का? कारण निष्ठा, रुची, एकदा निष्ठा आली ना, निष्ठा आली मी त्याची गाडी एकदम स्मूथ चालते. पण प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? प्रॉब्लेम आहे अनर्थ निवृत्तीमध्ये. कारण अनर्थ असताना आपल्याला भजन करायचं आहे. आणि आता आपण पाहतोय, आता ऍक्च्युली वातावरण कसं झालं, ज्याला अंतर्मुख डिवोट आहे ना, अंतर्मुख बहिर्मुख, आता अंतर्मुखचं वातावरण आहे. कुठेतरी बसून आहे ना, मस्तपैकी अंतर्मुख व्हायचं. अंतर्मुख म्हणजे काय, स्वतःला शोधायचं की मी आहे कोण, आपल्या वाटतं मी आत्मा नाही, मी कामी आहे का, मी क्रोधी आहे का, मी लोभी आहे का, की मी इंद्रिय तृप्तींची इच्छामध्ये डुबून गेलेला मी व्यक्ती आहे का, हे शोधायचं पहिलं. तर मी कोण आहे शोधण्यासाठी हे वातावरण चांगलं आहे. आता त्याला म्हणतात अंतर्मुख भक्त. मी किती कचऱ्यामध्ये बसलोय, म्हणजे किती अनर्थ माझ्या बाजूला आहेत आसपास, हे शोधण्याची ही वेळ आहे. आणि हे कधी होऊ शकतं, ज्याला बहिर्मुख आपलं बंद होतं ना, आता बहिर्मुख सगळं बंद आहे, मग आता काय कुठेतरी बसून आपण स्वतःचा विचार केला पाहिजे की अरे मी आहे कोण. आणि का विचार करायला पाहिजे, कारण पहिला जो अनर्थ आहे, अनर्थ निवृत्त म्हणजे पहिला अडथळा, हा सगळ्यात साधकासाठी डेंजर आहे. का डेंजर आहे, कारण इथे त्याच्याकडे भांडवल काहीच नाहीये. निष्ठेच्या स्तरावर त्याकडे निष्ठा तरी आहे, रुचीच्या स्तरावर रुची तरी आहे, आसक्तीच्या स्तरावर आसक्त तरी आहे, पण इथे त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे काहीच नाही, फक्त श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे काय, शास्त्र, जिकडे थिअरी आहे. आणि अनुभव, स्वभाव काय म्हणतोय, अनुभव दाखवतोय. त्यामुळे नेहमी थिअरीच्या वर प्रॅक्टिकल हे नेहमी हवी होतं, म्हणून श्रद्धेच्या वर नेहमी स्वभाव हवी होतो. म्हणजे जी श्रद्धा स्ट्रॉंग नसते ना, त्यावेळेला स्वभाव त्याला खातो देते. म्हणून संघ दिलेले, संघ संघ संघ. आणि आता अशी स्थिती आहे की संघच नाही. तर म्हणून बाहेरचं, जसं म्हटलं ना, भव महादा वाग्नी निर्वापनम, किंवा भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याची उत्कट इच्छा, या गोष्टीचा विचार आत्ता करायचा नाही. आपण आता आपण एकच विचार करायचा, काय की मी माझ्या हृदयामध्ये जे काय अनर्थ आहेत ना, ह्या अनर्थांना मी कसं दूर करू शकतो. आणि म्हणून त्याच्यासाठी आपले आचार्य म्हणतात की साधना ही फार महत्वाची आहे. का साधनेला आपल्या आचार्यांनी प्रत्येक ठिकाणी हे दिलेलं आहे, महत्व दिलेलं आहे, किंवा तुम्ही साधना करा, साधना करा, साधना करा. का, कारण हृदयामध्ये अनर्थ आहेत. आणि हे अनर्थ जर नाही गेले तर मी पुढे जाऊ शकत नाही. असं नाही आसक्ती आल्यानंतर मी अनर्थ काढेन, असं होत नाही. स्टेप बाय स्टेप जावं लागतं. भक्तिविनोद ठाकूर म्हणतायत, आपण अनर्थाहून डायरेक्ट प्रेमापर्यंत उडी मारू शकत नाही, किंवा आसक्तीपर्यंत उडी मारू शकत नाही. हे स्टेप बाय स्टेप अनर्थ जाणार आहेत. म्हणून पहिला जो म्हणतात ना, त्याला म्हणतात ना, लढाई करायचं असेल तर पहिलं काय, पहिला अटॅक, फर्स्ट अटॅक कुठे करायचा, आतमध्ये. कारण निष्ठा म्हणजे काय, निष्ठा म्हणजे आतमध्ये काय नाही. आता सगळं बाहेर आहे. आपण काय केलंय, आपण सगळे अनर्थ आत घेऊन बसलोय, भजन करतोय, सेवा करतोय, भक्ती करायचा प्रयत्न करतोय. आता ते आतमधली जी घाण आहे ते आपल्याला भजन करून दिल का, नाही देत ना. म्हणून कोण हलतं, असं करतं, तसं करतं, हे करेल, ते करेल, हा, त्याला स्टेडी भजन करून देत नाही. कोण हलवतं त्याला, त्याला आतल्या गोष्टी हलवतात. कशाला बसलायस, कशाला करतोय, काय मिळालं, हे आतून जे आवाज येतात ना, हे आवाज बंद व्हायला पाहिजेत. कधी बंद होतील, ज्यावेळेला ते निघल त्यावेळेला, तोपर्यंत नाही निघत, तोपर्यंत होणार नाही ते. म्हणून पहिला अटॅक करायचं कुठं, आतमध्ये. आणि तो कशानं होऊ शकतो, तो होऊ शकतो हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने, किंवा सेवेद्वारे. नवदाची भक्ती दिली, नवदा भक्ती दिली, कुठलंही अंग, विशेष करून तारामध्ये सर्वश्रेष्ठ नाम संकीर्तन, निरपराध नामलेले पावे प्रेमधन. नामामध्ये शक्ती आहे की नाम प्रभू विशेष करून आपल्याला मदत करतील ह्या अनर्थातून बाहेर पडण्यासाठी. तर म्हणून पहिला अटॅक करायचा असेल तर कुठे करायचा, आतमध्ये. एकदा आतलं बाहेर पडलं ना, बाहेर म्हणजे निघालं ना, त्या व्यक्ती निष्ठेने भजन करतो. कारण त्याला बाहेरच्या गोष्टी एवढ्या त्रास नाही देणार. त्याला त्रास कुठल्या गोष्टी देत आहेत, त्याला आतल्या गोष्टी त्रास देत आहेत. म्हणून पहिला अटॅक जर करायचा असेल तर तो करायला पाहिजे अनर्थ निवृत्तीमध्ये. आणि अनर्थ निवृत्ती जर काढायची असेल तर आपण एकच इच्छा ठेवून आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला पाहिजे. आणि ती इच्छा म्हणजे काय, हे नाम प्रभू मला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आहे. ही एकमेव इच्छा ठेवून जर आपण जप करत असू, ही शुद्ध इच्छा आहे. ही म्हणतात ना, अन्य अभिलाषिता शून्यम, ही सुद्धा अभिलाष आहे, पण ही शुद्ध अभिलाष आहे. कि मला एकमेव, मी हरे कृष्ण महामंत्र जप करतोय, माझा उद्देश एकच आहे, मला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आहे. आणि मग नामप्रभू म्हणतात की याला जर माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचा असेल, ह्याच्या जीवनातले सगळे अडथळे मी दूर करेन. मग नामप्रभू चार्ज घेतात, मग ते इन्चार्ज बनतात. ते आपल्या सगळ्या अडथळ्याचे इन्चार्ज बनतात. पण आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने आपण कधी हे अडथळे दूर करू शकत नाही. तर म्हणून श्री भक्तिविनोद ठाकूर या पहिल्या शिक्षाष्टकच्या श्लोकामध्ये सांगतायत की सात फायदे आहेत, हे प्रत्येक फायदा एक एक अडथळा दूर करतो. तर हे सात अडथळे आहेत, हे सात अडथळे जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णाशी पूर्णपणे संबंध प्रस्थापित करू शकत नाही. आणि मनुष्य जीवनाचं जे मुख्य ध्येय आहे हे शुद्ध भक्तीचं शास्त्र शिकवतं की शुद्ध भक्ती शिकवते. हे शास्त्र आपल्याला शिकवतं की मनुष्य जीवनाचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे मला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचा आहे. आणि त्यातला पहिला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आपल्या हृदयामधले अनर्थ, आतले अनर्थ. जर आपण तिथे कॉन्सन्ट्रेट करू, तिथे जर फोकस करू, तर निश्चितपणे आपण हळूहळू प्रगती आपण करू शकतो. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. हा प्रश्न. सेवा. एक प्रश्न आहे, या प्रश्न आहे की एका भक्तांनी प्रश्न विचारलाय की सेवेची व्याख्या काय. तर दोन आहे, सेवेच्या व्याख्या दोन आहेत. एक आहे साधक स्तरावर, एक आहे भक्त स्तरावर. तर भक्त स्तराव सेवा म्हणजे काय, ज्या सेवेद्वारे त्याचं हृदय पूर्णपणे शुद्ध आहे. हे बघा, भक्त म्हणजे ज्याचं हृदय शुद्ध आहे, आणि साधक म्हणजे जो अजून ज्याचं हृदय शुद्ध झालेलं नाही. बरोबर. तर ज्याला वाटतं माझं हृदय शुद्ध आहे, त्यासाठी सेवा म्हणजे तो जे काही करतोय भगवंतांच्या आनंदासाठी ती सगळी सेवा आहे. ठीक आहे. तर तो साध्यमध्ये जाऊन सेवा करतोय. बरोबर. पण जो साधक आहे, साधक हा जी काही सेवा करतो ती सेवा नसते, ती सगळी साधना असते. म्हणजे मी हरे कृष्ण महामंत्राचा जप करतोय ती साधना आहे. मी वैष्णवांना प्रसाद सर्विंग करतो ती सुद्धा साधनाच आहे. मी डीटींचा शृंगार करतो ती सुद्धा साधनाच आहे. ही कुणासाठी? ही एका साधकासाठी. पण एखादा शुद्ध भक्त तो भक्तांना जरी सर्विंग करत असेल तर त्यासाठी ती साधना नाही आहे. ते काय? त्यासाठी साध्य आहे. किंवा तो डीटींचा शृंगार करतो त्याच्यासाठी साधना नाही, त्यासाठी साध्य आहे. म्हणून माझ्यासाठी सेवा काय आहे? माझ्यासाठी सेवा एकच आहे की जी काही गोष्ट मी करतोय ती गोष्ट माझ्या हृदयाच्या शुद्धीकरणासाठी करत आहे. म्हणजे आत्ता माझ्यासाठी जी काही गोष्ट आहे, जी काही कार्य मी करतोय ती साधना म्हणून करतोय, साधन म्हणून करतोय. आणि हे साधन मला हळूहळू हळूहळू शुद्ध करतं. आणि ते ज्याला साध्य बनतं त्यावेळेला ॲक्च्युली तो भक्त बनतो. भक्त म्हणजे जर हृदय पूर्णपणे शुद्ध आहे त्यावेळेला तो भगवंतांची प्रेममय सेवा करू शकतो. तोपर्यंत त्याला त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक सेवा ही साधना म्हणून. आणि सेवेची जर व्याख्या करायची असेल तर सेवेची व्याख्या हीच आहे की जसं भगवद्गीतेमध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्ती अश्नामी भक्ती उपहत अश्नामी प्रयतात्मना, तर तिथे भक्ती भक्ती याला दोन वेळा वर्णन केलेलं आहे. तर एका साधकासाठी भक्ती भक्ती म्हणजे काय? एका साधकासाठी भक्ती भक्ती म्हणजे एक भक्ती म्हणजे तो कोणती पद्धत पालन करतोय, म्हणजे प्रोसेस. आचार्यांनी घालून दिलेली जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचं जर तो पालन करतो तर पहिला भक्ती शब्द त्यासाठी आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, दुसरी भक्ती कशासाठी दिलेली आहे ती म्हणजे तुम्ही ही प्रक्रिया कोणत्या उद्देशाने करत आहात. म्हणून दोन वेळा भगवंत काय म्हणतात? भक्ती भक्ती. म्हणजे पहिली म्हणजे प्रोसेस, त्याला म्हणजे नवदा भक्ती. ह्या नवदा भक्तीचं कुठल्याही अंगाचं जर तू पालन करत असेल तो परफेक्ट प्रोसेसमध्ये आहे. आणि दुसरी जी भक्ती त्याला म्हणलेलं आहे की माझं इम्पेटस काय, माझा उद्देश काय. उद्देश काय आहे? मला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करायचा आहे. तर म्हणून सेवा असेल तर सेवेमध्ये ह्या दोन गोष्टी पाहिजेत. ती सेवा करण्याची पद्धती माझ्याकडे काय आहे आणि सेवा मी कोणत्या उद्देशाने करतो. उद्देश हा असायला पाहिजे की मला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करायचा आहे. आणि प्रोसेस नवदा भक्तीच्या अंतर्गत असावी. याला सेवा असं म्हटलेलं आहे. हरे कृष्ण. और एक प्रश्न. हा, ये तो बहुत महत्वपूर्ण है. मराठीत बोलतो. तर संघाशिवाय शक्ती नाही हे निश्चित आहे. म्हणून आता सध्या पहा, मी बऱ्याच वेळा मोबाईलला नावं ठेवलेलं आहे पण आता म्हणतो की तो चांगला आहे. कशासाठी? मी सुद्धा उपयोग करून आपण इथे राहून आपण भक्तांशी फोनद्वारे संपर्क साधणं. कारण ही जी परिस्थिती आहे ना, ही परिस्थिती अतिशय विचित्र आहे. कारण आपल्याला आपल्या शरीराचं रक्षण करणं, पहिलं रक्षण शरीराचं करायचं आहे. कारण शरीर असेल तर भक्ती करू, शरीर नसेल तर भूत भक्ती करू शकत नाही. नुसतं आत्मा भक्ती करू, आत्म्याला शरीराची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला मोबाईलद्वारे, शास्त्राद्वारे, विशेष करून ना आपण आपलं जे काय म्हणतात कम्युनिकेशन म्हणतात ना सोशल मीडिया, सोशल मीडिया हा ह्याच्याद्वारे आपण दुसऱ्या गोष्टी न पाहता कारण त्याचा दुसरं डिसएडव्हान्टेज काय दुसरीकडे न जाता केवळ भक्तांशी संपर्क करून आपण अशा पद्धतीने संघ घ्यायला पाहिजे कारण आता दुसऱ्याकडे आपला दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. पर्याय एकच आहे की या हा जो फोन आहे या फोनलाच आपण सेवेमध्ये लावणं, ह्या फोनद्वारेच आपण भक्तांशी संपर्क करून त्यांच्याशी संघ करून आपण ते जे काही उपदेश देतील त्या उपदेशांचं पालन करणं फार गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय आपल्याकडे नाही. दुसरा आहे प्रभुपादांनी लिहिलेले सगळे ग्रंथ, हे ग्रंथ आपल्याकडे अवेलेबल आहेत. या ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास करून माझं एकच म्हणणं आहे या संपूर्ण परिस्थितीमध्ये जर आपल्याला चांगली जर म्हणजे भक्ती टिकून राहायची असेल ना तर प्रत्येक साधकाने हे करायला पाहिजे की त्यांनी ग्रुप बनवावे आणि ग्रुपमध्ये रीडिंग करून मी आज काय वाचलं, मला काय समजलं, तू काय वाचलं, तुला काय समजलं, अशा पद्धतीने जर ते करत राहतील तर संघ होईल. आणि यालाच मच्छिता मदगत प्राणा बोधयंत परस्पर म्हटलेलं आहे की आपण एकत्र यायचं आहे. भले आता आपण शरीरद्वारे एकत्र नाही पण फोनद्वारे आपण एकत्र येऊन बाबा मी हे वाचलं, तू तुला काय समजलं, मला काय समजलं, अशा पद्धतीने आपण जर ग्रुप करून त्याला काय म्हणतात ग्रुपमध्ये आता ते हे आहे ना झूम, काय झूम ना, हा झूम 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 काय ते आहे ते झूम हा ॲप ॲप, तर त्याच्याद्वारे आपण एकत्र येऊ शकतो आणि संघ घेऊ शकतो. आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. प्रशासनाचे नियम आपल्याला पालन करावेच लागतील तर शरीर आपलं ठीक राहील आणि शरीर ठीक असेल तर आपण आत्म्याचा उद्धार निश्चित करू शकतो. हरे कृष्ण. अजून एक प्रश्न. अच्छा मग ठीक आहे ना, जर भक्तांच्या संघात राहून तुम्हाला प्रजल्प होत असेल तर आता चांगलं वातावरण आहे तुमच्यासाठी अंतर्मुख व्हायला. एका ठिकाणी राहा पण चेक करायला पाहिजे. अंतर्मुख भक्ताचं पहिलं लक्ष पाहिजे मनावर. म्हणून खरा अंतर्मुखी भक्त कोणाचा ध्यानयोगी असतो. ध्यानयोगी म्हणजे काय, त्याला कुणाचा संघ आवडत नाही पण त्याचं लक्ष कुठं आहे. सहावा अध्याय वाचलं तर कळतं त्याचं लक्ष कुठं आहे, यतो येतो ततो ततो. ध्यानयोगाचं मेन काय आहे, येतो येतो त्यांना जर येतो येतो ततो ततो जर त्यांना नाही केलं ना तर त्याचं मन एवढं भरकटेल. तर म्हणून ज्याला अंतर्मुख व्हायचं आहे, अंतर्मुख होणं चांगलं आहे. रिस्क काय आहे, मन कुठं चेक करावं लागेल त्याला. कारण तो जर भक्तांच्या संघात असेल तर त्याला कळेल की भक्त सांगले ए बाबा तुझं मन तिकडे गेलं सांगेल तरी. तर भक्तांचा संघ हा चांगला आहे. आपण तिथे प्रजल्प नाही करायला पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे ना आपण का प्रजल्प, प्रजल्प होते थांबवलं पाहिजे. पण हे अंतर्मुख का धोकादायक आहे, मनावर जर ताबा नसेल तर अंतर्मुख होणं सगळ्यात डेंजर आहे. कारण तिथे आपलं मन आपल्याला कुठेही घेऊन जाऊ शकतं. म्हणून अर्जुनाला भगवान म्हणाला अरे तू हे सोडून जातोय, तू जंगलात गेला तर तुझ्याबरोबर मन आहे, म्हणजे मन एवढं भयानक आहे, तर म्हणून तिकडे जाऊ नकोस, इथं बसून युद्ध कर. तर म्हणून भक्तांचा संघ निश्चित चांगला आहे. प्रजल्प होत असेल तर आपण प्रजल्प थांबवला पाहिजे, प्रजल्प नाही करायला पाहिजे. आणि जर प्रजल्प होत असेल थांबवू शकत नसेल तर असा भक्त शोधा की जो प्रजल्प करत नाही. असा एक आपल्याला याच भक्ताबरोबर राहायचं आहे. भक्तांचा संघ मोठा आहे. ज्या भक्ताबरोबर प्रजल्प होत नाही अशा भक्तांच्या संघात राहून भक्ती केली पाहिजे. पहिलं म्हणजे भक्तांचा संघाला प्राधान्य द्यायला पाहिजे. जर तेही जमत नसेल तर मग आपल्याला वाटतं माझ्या मनावर पूर्णपणे माझं नियंत्रण आहे तर अंतर्मुख होणं सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. हरे कृष्णा. जय श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय.